ख्याल रखो जरा अपने आसपास के लोग भी बहुत ज्यादा टॅलेंटेड है. आपल्याच नांदेडचे सुहास देशपांडे, ज्यांची अख्खी फॅमिली अगदी नाट्यकर्मी आहे, त्यांच्याशीच आपण बोलतोय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर महक सध्या तुमच्यासोबत आहे आणि सुहास देशपांडे सरांशी बोलणं आपण कंटिन्यू करूयात. मी असं ऐकलंय की तुमच्या घरातले सगळेजण कुठे ना कुठे नाटकाशी निगडित आहेत, संबंधित आहेत. सो असं म्हणजे ही सुरुवात कशी झाली तुमची नाटकाबद्दलच्या प्रेमाची?
बरोबर आहे, परमेश्वराच्या कृपेने खरोखरच घरातल्या सगळ्यांनाच नाटकाची आवड वेळ आहे. म्हणजे कॉलेज लाईफ मधनच मी आणि माझी मिसेस आम्ही दोघही जण नाटकामध्ये काम करत होतो. त्यानंतर मग लग्नानंतर माझा काही दिवस गॅप पडला होता नोकरीच्या निमित्ताने, मी बाहेरगावी होतो त्यावेळेस. परंतु दरम्यानच्या काळात माझी मिसेस स्वाती देशपांडे, तिचं पण नाट्य चळवळीशी जोडलेलीच होती. आणि मग जेव्हा मी स्वतःचा बिझनेस सुरू केला तेव्हा मग जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मग पुन्हा दुसरी इनिंग ही सुरू झाली. माझी जी मोठी मुलगी आहे ईशा, लहानपणापासून तिने तिच्यावर तसे नाट्यसंस्कार केले आणि आदित्य वर्षी केवळ त्या मुलीनं तिचा पहिला परफॉर्मन्स केला होता टिळक स्मारकला पुण्याला. त्याच्यानंतर बालनाट्यामध्ये किंवा कामगार कल्याण केंद्रांच्या बालनाट्यामध्ये ती भाग घ्यायला लागली आणि आम्ही मी एक नाटक लिहिलं होतं आम्ही दोघे एकट्या नावाचं 2011 मध्ये. त्यावेळेस त्याच्यात पहिल्यांदा माझ्या पूर्ण कुटुंबाने काम केलं, म्हणजे हिरोईनच्या भूमिकेमध्ये स्वातीने काम केलं, खलनायकाच्या भूमिकेमध्ये मी काम केलं आणि माझी मोठी मुलगी तेव्हा 6 वर्षाची होती आणि लहानी मुलगी 2.5 वर्षाची होती. त्या दोघींनी त्या नाटकामध्ये काम केलं आणि लहानी मुलगी जी होती जिगीशा तिने एका मतिमंद मुलीचं काम केलं आणि संपूर्ण लोकांच्या लक्षात तीच राहिली.
त्यांनी खरंच एक खूप सुंदर मेसेज सुद्धा दिलाय आपल्या सगळ्या नांदेडकरांसाठी की ज्यांना या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नेमकं काय करावं. खरंच त्यांच्याशी बोलणार होतं पण थोड्या वेळानंतर. पण तुमच्याही आसपास कोण असं अगदी छानपैकी ड्रामा क्वीन किंवा ड्रामा किंग नखरे करणारं कोण आहे मला सांगा. 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.